नमस्कार मंडळी, कसे आहात? कोरोनापासून स्वतःची काळजी घेत आहे ना? काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. जमलं हो जमलंच्या माध्यमातून आपण आपल्या विवाह संस्कृतीबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण अक्षदानबद्दल जाणून घेऊया. आपण कधी विचार केला आहे का की आपल्या पूर्वजांनी लग्नात अक्षदा टाकायची परंपरा का सुरू केली असेल, किंवा अक्षदा म्हणून तांदूळच का वापरायला सुरुवात केली असेल? चला तर मग जाणून घेऊया अक्षदांची परंपरा नक्की कशी सुरू झाली. अक्षदा लग्नकार्यात औक्षण करताना कुंकू मिश्रित तांदूळ वापरले जातात, यांना अक्षदा असे म्हणतात. मूळ संस्कृत शब्द अक्षत असा आहे. शब्दाची फोड अ अधिक क्षत, क्षत म्हणजे जखम. अक्षत म्हणजे सुरक्षित, दुःखविरहित, याचा अर्थ कल्याण असाही आहे. तसेच लग्नात आपण फक्त तांदूळच अक्षदा म्हणून वापरतो याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. तांदूळ असे एकमेव धान्य आहे की जे आतून किडत नाही, म्हणूनच शुद्ध चारित्र्याला धुतलेल्या तांदळाची उपमा दिली जाते. दुसरं म्हणजे तांदळाची शेती अथवा भात शेती म्हणू शकतो. पेरल्यानंतर जे रोप येते ते पुन्हा काढून दुसरीकडे लावले जाते, तेव्हा ते खऱ्या अर्थाने बहरते. त्याचप्रमाणे लग्नाआधी मुलगी वाढते एका घरी आणि लग्नानंतर जाते दुसऱ्या घरी आणि तिथे ती बहरते. म्हणूनही यासाठी मांगल्यरूपी अक्षदा. तिने दुसऱ्या घरी जावे, तिथे बहरावे, त्या घराची भरभराट करावी. आपल्या पूर्वजांनी या विचाराने प्रतिकात्मक स्वरूपात ही परंपरा सुरू केली. आजकाल अनेक लोक अक्षदा म्हणून तांदूळ वापरण्याला विरोध करतात. अक्षदा म्हणून तांदूळ वापरण्याऐवजी फुले वापरावीत आणि तांदूळ दान करावेत अशी त्यांची संकल्पना असते. काही जण यावर मधला मार्ग काढतात. नवरा नवरीच्या घरातले लोक तांदळाचा अक्षदा वापरतात आणि बाकी वराडी मंडळी फुले वापरतात. अशा प्रकारे परंपरेचेही जतन होते आणि अन्नधान्य वाया जाऊ नये असा विचारही जपला जातो. शेवटी काय, प्रत्येकाला जे सोयीस्कर वाटते तेच तो करतो. तुम्ही तुमच्या लग्नात कशा प्रकारच्या अक्षता वापराल हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपली हक्काची आणि विश्वासाची वधूवर सूचक वेबसाईट लवकरच आपल्या सेवेत रुजू होत आहे. आता तुम्हीसुद्धा आनंदाने म्हणाल, जमलं हो जमलं, जमलं हो जमलं. सप्तपदीकडे नेणारे पहिले पाऊल.